सावली अध्याय दूसरा।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
ऐशा या मालुस्ते गावात दुर्गा वाढे बालपणात, हळूहळू येई यौवनात, चिंता उद्भवली आजोबांना, परिस्थिती केवळ गरिबीची, अठरा विश्वे दारिद्र्याची, चिंता संपता आजची, उद्याची उद्भवे त्वरित, कष्ट करीती अपार, तेव्हा कोठे दिसे भाकर, अथवा चणे मुरमुऱ्यांवर, दिन काढावे कधी कधी, जिणे नित्याचे रोजीवर, लाकूड तोड्याचे धंद्यावर, कित्येक दिवस उपासावर, दैवाचे भरोशावर काढीती, धुणी भांडी घासोनी, पाणी भरी कोसावरुनी, काटे पायात मोडुनी, दुर्गा कष्टतसे घरात, लाज राखण्या पुरते, एकच वस्त्र अंगा भोवते, एकही इच्छेची न होती पूर्ती, केवळ दारिद्र्यामुळे, ऐसी असता परिस्थिती, लग्नाने उपजे भीती, कोणा भाग्यवंता हाती, दुर्गा द्यावी कळेना, आजोबांचे येई ध्यानात, की दुर्गा आहे भाग्यवंत, तिचे अनुभव घेता लक्षात, कंठ दाटे तयांचा, डोळा आणोनिया पाणी, म्हणे देवा काय तुझी करणी, माझे सौभाग्य म्हणूनी, हिरकणी दिलीस पोसावया, दुर्गेला होत्या बंधू भगिनी, त्याही नेल्या आप्तांनी, आई नवती म्हणूनी, ऐसी पांगली भावंडे, काय तुझा आहे मनात, की दुर्गेने जगावे दारिद्र्यात, मुलांची केली वाताहत, काय केलेस देवा तू, ऐसे गहिवरता त्यांचे मन, तोच दुर्गेचे स्मरले संभाषण, मी देवींच्या संगे राहून बहुत दिन खेळले, खूप खूप होते आनंदात, वाटेन जावे कधीही परत, वर्ग सुखाच्या सौख्यात रममाण व्हावे सदैव, ओठी लावले अमृताचे बोट, आणि येथे चाटते शुष्क ओठ, तुझी कैसी करणी घटित, निष्ठुर माया कळेना, संत सखू आणि बहिणा, संत मुक्ता आणि जना, दारिद्र्याच्या भोगती यातना, मग दुर्गेचा काय पाड, ऐसा करीत असता विचार, आजोबांना दिसे एकवर, जरी होता मोठा बिजवर, वाटे मुक्त भावे कन्यादाने, नाडसुरचे सुळे देशमुख, शांताराम नावे कुटुंबात, स्वये मागणी असे घालित, दुर्गेला द्यावी म्हणूनिया, ऐसी संधी येता चालत, कार्यही करीती त्वरित, आणि गंगा सिंधूला मिळत, चंद्र सूर्याच्या साक्षीने, दुर्गेची जानकी जाहली, कळी संसारी झेपावली, उमलोनी प्रसन्न फुलली, संसार नेटका करावया, शांताराम होते पती, परी स्वभावात नव्हती शांती, होती कोपिष्ट प्रवृत्ती, जमदग्नी वाटती दुजे की, वरी दुर्गा होती शांत, तिला कळले की वृत्त, पहिल्या पत्नीसी त्यजित, पतिदेव आपुले, विरहाचे दुःख जाणून, सवतीला आणावे म्हणून, पतिदेवासी घाली आण, वारंवार पायाशी, परी कधीन ते ऐकत, बरी अधिकची ते कोपत, जानकी मात्र शांत, सोशी तसे सर्वते, वरी गरिबी होती संसारी, त्यात पतीस नव्हती नोकरी, चिंता जाळी तसे उरी, वाढत्या संसाराची, महाराष्ट्र सोडून निघती, गुजराथेत येऊनी पाहती, गणदेवीस येऊनी राहती, कौल दैवाचा घ्यावया, येथे दैवाने दिली साथ, कामधंदाही लाभत, परी तलाठीचे नोकरीत, जम बैसलासे थोडासा, परी जे काही होते मिळत, त्यात संसारही नव्हता भागत, कारण आप्त होते बहुत, अवलंबून त्यांचे वरी, वाटे दारिद्र्याने केली संगत जानकीच्या याही संसारात उपवास काढती बहुत चित्ती समाधान ठेवनिया दादा मात्र वैतागती परी जानकीची न ढळे शांती माया ममता प्रीती स्वजनांवरी करीतसे तिच्या कष्टास नवती क्षिती पाण्यास जावे नदीवरती कोसावरून येता टरटरती पाय कोवळ्या जानकीचे कित्येक वर्षापर्यंत एकच लुगडे होत्या नेसत अर्धे धुनिया घालत अंगावरीच आपुल्या जाऊनी शिंप्याचे दुकानात चिंध्या गोळा असती करीत ठिगळांची करुनिया घालित चोळी अंगावरी आपुल्या जानकी जे जगले जीवन ते कारुण्याचे दारुणपण ऐकता द्रवेल पाषाण शब्द थिटे वर्णावया जानकीची नणंद निवर्तली तिची मुले येथेच आणिली वरी जानकी जाहली रेकुरवाळी नांदे गोकुळ संसारी अपार कष्टाने संसारी जानकी पडतसे आजारी दादा संतापती वरचे वरी परी उपाय काय कळेना जानकी खिळली अंथरुणावर हटेन देहातून ज्वर आता मात्र देवावर सर्व भरवसा टाकिती जानकीचे कळता वृत्त चंपू मावशी येती धावत तिज पाहता बोलत उठ उठ चंपावती अरे हिलान कोणता आजार देही चंपावतीचा संचार सुखे करावा व्यवहार मोकळ्या मनाने संसारी जानकी उठून बैसली आनंदाने बहुत घुमली ओळख ऐसी पटली हर्ष जाहला म्हणूनिया मात्र या दिवसानंतर चक्रे दैवाची फिरत आणि अभ्युदयाकडे वळत हळूहळू ती कुटुंबाची आता दादांचाही चांगला वाहन दलाली धंदा जमला शेतीचा तुकडाही घेतला संसार चाले नेटका घरात नांदे गोकुळ वरी पाहुण्यांची वाढे वर्दळ माया दाखवी आपुला खेळ लाज राखे संसाराची कधी येता मित्र परिवार पीठही नसता चिमुटभर कैसी द्यावी भाकर प्रश्न पडे मुलींना कोंडा घेऊनी चाळणीत जानकी बैसे मुलीं संगत गीते ओव्या गात गात हात चाळा करीतसे पाहता पाहता चाळणीतून पीठ निघे झरझरून सर्व जाती आनंदून आश्चर्य करीती मनोमनी आता मात्र जानकीवर देवीचा राहे अभय कर संसाराचा सर्व भार चिंता शिरीती वाहतसे थोडे येता चांगले दिन दादा आणती घडवून सोन्याच्या पाटल्या म्हणून जानकी करी घालावया तिच्या जीवनात पहिली ऐसी सुवर्ण संधी लाभली ती सहज हासून बोलली कांकण किती दिन राहतील दादा जाती संतापून म्हणे अभद्र बोलते भाषण परी वेळीच आले कळून सस्मित हास्य पत्नीचे दरुवाड्यात लाभले प्रशस्त जागा असलेले घर कौलारू चांगले पाटल्या विकून घेतले जरी होते ते प्रशस्त सुंदर तरी न राहती सहोदर कारण भूतांचा होता वावर सभोवताली घराच्या रजपुतांची होती वस्ती ज्यांचे पूर्वज युद्धात मरती ते मृतात्मे तेथे वावरती धिंगाणा करीती बहुत दादा जाती रहावयाला परित्रास भूतांचा वाढला आजार वेगळाची चालला घरा माजी तयांच्या युद्धात लुटली जी संपत्ती ती घरात पुरली होती त्यावरी सर्पभुजंगांची वस्ती तेही वावरती घरात ऐशा विविध तापांचा त्रास दोघांना व्हायचा धावा करीती देवाचा मनोमनी दोघेही परी दादांची निग्रही वृत्ती त्रास अंगावर साहती प्रसंग येता जीवावरती संतप्त जाहली जानकी महाकालिका संचारली भूते सर्व बांधिली सीमा त्यांची रोखली नदी पलीकडे त्वरित सायंकाळी तेव्हापासुनी घराचे पश्चिम दिशे करुनी मागिल अंगणे लक्षुनी जानकी बैसे नित्याची करी धरोनिया उद्वत्ती लक्षमात्र नदी वरती नजर राहे शून्यावरती ऐसे दिनमास चालतसे मुलांना बसवी झोपाळ्यावरती सांगे म्हणावे शुभं करोती स्वतः बसे देवा पुढती पश्चिम दिशेसी लक्षुनिया ऐशीच एकदा लक्षुनी उभी असता ती अंगणी एक मनुष्य येई सदनी म्हणे भविष्य वर्तवितो चांगले मुली त्याला घेऊन येती मागिल दारी आई पुढती म्हणे भविष्य सांगावे निश्चिती आईचे तू आम्हाला ज्योतिषी म्हणे द्यावा कर आई बोट दाखवूनी समोर म्हणे भविष्य वर्तवावे लवकर याच व्यक्तीचे तुवा तेथे दृश्य होते दिसत भूते असंख्य होती नाचत किंचाळून होती कणत घाम फुटलासे तयाला म्हणे आवर आवर माऊली माझी मती येथे खुंटली ऐसी बोबडी त्याची वळली पळालासे तेथून मुली विचारती आईला काय झाले ज्योतिषाला तेव्हा ती सांगे सकला इतिहास या भूतांचा ही युद्धभूमी होती पूर्वीची तेथे कत्तल झाली सैन्याची मुक्ती न मिळता त्यांची वस्ती येथे राहिली असे नित्य सायंकाळचे समयाला हाक मारिती ती मजला म्हणे मुक्ती द्यावी आम्हाला शरण आलो तव पायी ऐसे काही मास गेले दिन आषाढासे ही आले नभी मेघ पहा गरजले वर्षा झाली चोहीकडे वेंगणिया नदी आहे दूर तिला आला भयंकर पूर पाणी आले घरा सभोवार कित्येक दिवस राहिले असंख्य सर्प वळवळती बाहेर पडाया वाटे भीती दरुवाड्यातील स्त्रिया जमती धाव घेती जानकीकडे म्हणे काही उपाय करावा पुरा आता ओसरावा जानकीचा करीती धावा रक्ष रक्ष गे म्हणोनी करी तीर्थ देवाचे घेऊनी म्हणे मजसवे सर्वांनी चलावे या पाण्यातुनी सात पाऊले बरोबर परी सर्प पाण्यात वळवळती पाऊल टाकण्या वाटे भीती म्हणोनी जानकी निघे पुढती तीर्थ पाण्यात ओतुनी म्हणे गंगे तू होई शांत आता त्वरित व्हावे गुप्त सर्व भूते प्रेते होती मुक्त तव कृपा प्रसादाने पाणी ओसरले त्वरित सर्व सर्प जाहले गुप्त गाव सर्व आश्चर्य करीत काय झाले म्हणूनिया तेव्हा जानकी तयांना सांगत की गंगा आली प्रत्यक्षात भूते परिसरातील उद्धरित जे सर्परूपे वावरती आता तुम्हास नाही भीती सुखे करावी येथे वस्ती पावन केली तुमची धरती स्वये गंगेने प्रकटोनी लोकमात्र आश्चर्य करीती की भगीरथाची झाली पुनरुक्ती जय जानकी तुझी कीर्ती आम्ही गाऊ जन्मभरी कीर्ती हळूहळू पसरता स्त्रिया येती दर्शनाकरिता जानकी प्रसाद देई भक्ता संतोषविते सर्वांना कोणीही येता सुवासिनी तिची ओटी भरती श्रीफलांनी नारळ लाभे कोनाड्यातुनी कळेन कैसा येईतो देवाजवळ येईल कोनाड्यात वाटे कल्पतरू होता राहत इच्छित वस्तू होती लाभत जानकी मुखे वदता एकदा दादा होते देवा वंदित तेव्हा लक्ष गेले कोनाड्यात तेथे श्रीफळ दिसता क्रुद्ध जाहले की जानकीवरी कशास गोळा करून नारळ ठेविता आणून मी देतो तया फेकून म्हणून उचलिला तो तयांनी उचलोनी ठेविता बाहेर आणि परतोनी पाहता सत्वर दुसरा होता जागेवर तोही काढला रागाने ऐसा ठेविता ठेविता काढून दुजा उत्पन्न होई तत्क्षण ढीग नारळांचा पाहून आश्चर्य करीती थकोनिया तेव्हा जानकीसी वंदुन म्हणती किती हे असतील जाण म्हणे आम्ही सर्व मिळून दैवते जितकी असुए थे श्रीफळे पाहिली मोजून ती हजार जाहली म्हणून साष्टांग करीती नमन क्षमा करावी म्हणून यावरून श्रोतेजन तुम्हा आले असेल कळून की दरिद्री नारायणी म्हणून दुर्गा आलीसे भूवरी दारिद्र्याचे कराया निवारण, दुःखितांचे कष्ट कराया हरण, तेही सोसून पाहाया जवळून, गरीब कुली जन्मलीसे, दुःखतयांचे सोसून, अश्रू टाकितसे पुसून, स्वतः दुःखाचे कढ पिऊन, सुखवीतसे जनांना, ती नवती सुशिक्षित, परी सर्व भाषा होत्या अवगत, ओव्या नित्य असती मुखात, गीते वेगवेगळाली गातसे, वर्णने असती देवींची, त्यांच्या सुंदर भव्यपणाची, गानमुग्ध निश्चित ऐकणारे होत असत ते धवा, झोपाळ्यावर बैसे आपण हर्षे ओव्या मुखे गाऊन, पाहणारा जाई चक्रावून, दृश्यते पाहता क्षणैक, तेथे त्यान दिसे जननी, प्रत्यक्ष पाही दुर्गा भवानी, नखशिकांत सुंदरता पाहुनी थक्क होई मनात, सुंदर पर्या येती दिसुनी, झोके घालती हातांनी, जानकी होई जगज्जननी, दृश्य होई मग अदृश्य, ज्यांना घडले ऐसे दर्शन, ते धन्य घेती म्हणून, ते सर्व जाहले पावन, केवळ सान्निध्याने माऊलीच्या, नवरात्रीचे येता सुदिन, आणि असता सुवासिनी पूजन, मंजूळ स्वर येती कोठून, संगीताचे ऐकावया, जवळजवळ ते जैसे येती, वाटे गरबे कोणी खेळती, खोलीतच फेर धरती, इतके स्पष्ट कळतसे, जानकी करीतसे खूण, स्वस्थ बसावे म्हणून, तुम्ही घ्यावे पाहून, खेळ देवींचा चालला, देवता येऊन खेळती, कुंकवाची पदकमले उमटती, वरी जानकीची ही करीती, मिळूनी सर्व आरती, देवींचे संपता पूजन, सुवासिनी करीती वंदन, जानकी काढी ओटीतून, प्रसाद कुंकू उधळाया, खडी साखर देई काढून, त्यांची इच्छा करीतसे पूर्ण, श्री कृपा कर ठेवून, आशीर्वाद देतसे भक्तांना, जय जय जानकी जगज्जननी, आशीर्वाद लाभावा म्हणूनी, लीन जाहलो तव चरणी, कृपा असावी भक्तावरी, प्रेमस्वरूप तू प्रत्यक्ष, ध्यानी न घ्यावा अमुचा दोष, तुझा घडावा सहवास, सदैव आमुच्या जीवनी, जानकी दिसे दरिद्री नारायणी, परिप्रत्यक्षात ती भद्रकारिणी, वारंवार करीती विनवणी, नमो दैवै म्हणोनिया, देवता येती पृथ्वीवर, जानकी सी वंदाया वारंवार, मग मी अल्पमती पामर, काय वर्णन करू शके, तरी ऐकावे श्रोते जन, मनोभावे जावे शरण, जानकी कथेचे करिता श्रवण, फलद्रूप होतील कामना।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम द्वितीयोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।